चिदानन्दाकारं श्रुतिसरससारं समरसं निराधाराधारं भवजलधिपारं परगुणं रमाग्रीवाहारं व्रजवनविहारं हरनुतं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजतरे महं बोधिस्थानं स्थिरचरनिदानं दिविजपं सुधाधारापानं विहगपतियानं यमरतं मनोज्ञं सुज्ञानं मुनिजननिधानं ध्रुवपदं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजतरे धीर्यैर्धेयं श्रवणपुटपेयं यतिवरैर्महावाक्यैर्ज्ञेयं त्रिभुवनविधेयं विधिपरं मनोमानमेयं सपदि हृदि नेयं नवतनु सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजतरे महामायाजालं विमलवनमालं मनहरं सुभालं गोपालं निहतशिशुपालं शशिमुखं कलातीतं कालं गतिहतमरालं मुररिपुं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजतरे नभो बिम्बस्फीतं निगमगणगीतं समगतिं सुरौघैः सम्प्रीतं दिविजविपरीतं पुरिशयं गिरामार्गातीतं स्वदितनवनीतं नयकरं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजतरे परेशं पद्मेशं शिवकमलजेशं शिवकरं द्विजेशं देवेशं तनुकुटिलकेशं कलिहरं खगेशं नागेशं निखिलभुवनेशं नगधरं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजतरे रमाकान्तं कान्तं भवभयभयान्तं भवसुखं दुराशान्तं शान्तं निखिलहृदि भ्रान्तं भुवनपं विवादान्तं दान्तं तनुजनिचयान्तं सुचरितं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजतरे जगज्येष्ठं श्रेष्ठं सुरपतिकनिष्ठं क्रतुपतिं बलिष्ठं भूयिष्ठं त्रिभुवनवरिष्ठं वरवहं स्वनिष्ठं धर्मिष्ठं गुरुगुणगरिष्ठं गुरुवरं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजतरे ಸದಾಪಾಣಿರೇತತ್ ದುರಿತಗಲನಂ ದುಃಖಶಮನಂ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮಾ ಸ್ತೋತ್ರಂ ಪಠತಿ ಮನುಜೋ ಯಸ್ತು ಸತತಂ ಸ ಭುಕ್ತ್ವಾ ಭೋಗೌಘಂ ಚಿರಮಿಹ ತತೋಪಾಸ್ವೃಜಿನಃ ಪರಂ ವಿಷ್ಣೋ ಸ್ಥಾನಂ ವ್ರಜತಿ ಖಲು ವೈಕುಂಠ ಭುವನಂ ಪರಂ ವಿಷ್ಣು ಸ್ಥಾನಂ ವ್ರಜತಿ ಖಲು ವೈಕುಂಠ ಭುವನಂ ಪರಂ ವಿಷ್ಣು ಸ್ಥಾನಂ ವ್ರಜತಿ ಖಲು ವೈಕುಂಠ ಭುವನಂ ಪರಂ ವಿಷ್ಣು ಸ್ಥಾನಂ ವ್ರಜತಿ ಖಲು ವೈಕುಂಠ ಭುವನಂ.